एवढी सांगा.
मेतक गावाच्या गलोगलीला गाई मुख.
मेतक गावाच्या गलोगलीला जाई मुख.
गाई मुख गाई मुख कोणी राजाने दिली लेख तिची हरली तान.
ज्या राजाने दिली लेख तिची हरली तान.
सखुबाई
सखुबाई नाव सांगा पहिला.
सखुबाई पिकाजी भारमल
सांगून
सांगा. दादाचं नाव आमच्या.